तव अवतार पतित मोसम पतित प्रभु न पाइबे आ प्रभु नित्यानंद प्रेमानंद सुखी हाँ प्रभु कृपा बलोकना करो आमी बड़ दुखी दया करो श्रेयाचार्य दया करो सीतापति अद्वैत गोसाई दया करो तव कृपा बले पाई चैतन्य निताई सौरभ सनातन रूप रघुनाथ सौरभ भट्ट युग श्री देवा प्रभु लोकनाथ भट्ट युग श्री देवा प्रभु लोकनाथ दया करो श्री आचार्य प्रभु श्रीनिवा दया करो रामचंद्र संगे मागे नरोत्तम दा श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करम रे श्री कृष्ण चैतन्य प्रभु दया करम तुम बिन के दयालु जगत संसार रे तुम बिन के दयालु जगत संसार श्री चैतन्य महाप्रभु की जय दयाल निताय की जय जय राधा माधव कुंज विहारे जय गोपी जनवल्लभ वरदाजी यशोदानंदन व्रज जन रंजन ये यशोदानन्दन व्रज जन रंजन यमुना तीर वनचारी जय नाथ माधव कुंज विहारी जय राध माधव कुंज विहारी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण गौर प्रेमानंदे हरि 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 बोल जय जय श्री राधे
हरे कृष्ण जय ओम विष्णु पाद परमहंस प्रिय विराज गजेंद्र अष्टोत्तर शत श्री श्री कृष्ण कृपा श्रीमूर्ति अभयचरण भक्ति विदान स्वामी महाराज श्रील प्रभुपाद की जय स्कॉन वर्तमान आचार्य वृंद की जय नामाचार्य श्लाहरदास ठाकुर की जय प्रेम से गौर श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वित गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की जय श्री श्री राधा गोविंद देव की जय कृष्ण बलराम भगवान की जय राधा श्याम सुंदर श्री श्री राधा रास बिहारी भगवान की जय ललिता देवी शक देवी अष्ट सखियों की जय नंद बाबा यशवंत माता रोहिणी माता कीर्ति माता वृषमान बाबा की जय दयाल निताय पति पवन गौरांग देव की जय जगन्नाथ मिश्र शचि माता की जय नवदीप मायापुर धाम की जय श्री चैतन्य महाप्रभु आविर्भाव महामहोत्सव की गोपीश्वर बाबा भूतेश्वर बाबा चिंतारण महादेव बाबा की जय श्री श्री कामेश्वर महादेव बाबा की जय गोपीश्वर बाबा की जय पार्वती मैया की जय हरे कृष्ण महामंत्र की जय यमुना महारानी तुलसी महारानी गंगा महारानी की जय जय श्रील प्रभुपाद बीबीटी की जय भगवद्गीता श्रीमद भागवतम चैतन्य चरितामृत की जय गौर प्रेमानंद हरि हरि अपन एक बरोबर म्हणूया
वंदे हम श्री गुरु श्रीयुत पदकमलम श्री पूर्ण वैष्णवांश श्री रूपम सागर जातां सह गण रघुनाथान्वितं तम सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्णपदान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः वृंदाय तुलसीदेव्याय प्रियाय केशवश्च कृष्ण भक्ति व्रते देवी सत्यवत्याय नमो।
जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद
श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम।
पाठीमाग म्हणायचा प्रयास करा, नारायणं नमस्कृत्या नारायणं नमस्कृत्या नरं चैव नरोत्तमं
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जये मुदिरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भागवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी भक्तिर्भवती नैष्टिकी भक्तिर् दीनानि दुर्बलासि सुखरासि हरि कथा तारु भव सागरिचे उच्च नीच अधिकारी चरित्र ते उच्चारावे देव केले गोकुळी। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
अहमज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितम् येन तस्मै श्रीगुरवे। हरे कृष्ण। आज या शुभ मंगल प्रसंगी आपण भगवंताचा अभिषेक पाहिला। भक्तांसाठी हा एक नेत्रोत्सवच होता। कानाने श्रवण करायचं हरिनाम, नेत्रांच्या द्वारा भगवंताचा अभिषेक आपण पाहायचा, अवलोकन करायचा। खरोखरच हा एक आपल्यासाठी नेत्रोत्सव होता। फार सुंदर असं वाटतं की असंच राहावं शाश्वतरित्या असंच, पण हे भौतिक जगत आहे। या ठिकाणी ग्लिम्स परमेश्वराने आपल्याला या उत्सवाच्या द्वारा दाखवतात भगवंत। आणि निश्चितच असं एक शाश्वत स्थान आहे की त्या ठिकाणी वास्तविक आत्म्याचा जो मूळ स्वभाव आहे आनंद, तो आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी प्राप्त होतो। वास्तविक ती आपली स्थिती आहे। आपण भोगता नसून आपण भोग्य आहोत, आणि त्याच स्थितीमध्ये आपल्याला खरं सुख प्राप्त होऊ शकेल। आज हे आपल्याला जे प्राप्त झालेलं जीवन आहे हे अतिशय कृत्रिम जीवन आहे। आत्म्यासाठी एक कृत्रिम जीवन आहे, विकृत जीवन आहे। आपलं वास्तविक निरोगी आत्म्याचं जीवन जर म्हटलं भगवत सेवा भगवत धामाची प्राप्ती, तेव्हा आज आपल्या सगळ्यांचं फार मोठं सौभाग्य आहे। आज श्री चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव या भूतलावरती झाला। तर पाचशे वर्ष झाले चैतन्य महाप्रभू या ठिकाणी आले. वास्तविक हा क्रम इतका सुस्थितीमध्ये स्थापित केला गेलेला आहे कारण की भगवान श्रीकृष्ण 5000 वर्षापूर्वी आले आणि अनेक अवतारांमध्ये भगवंत आले. भगवंताचं जे नित्य मूळचं कर्तव्य आहे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे भगवंताचं कार्य. वेळोवेळी या ठिकाणी येणं आणि या ठिकाणी धर्माच्या द्वारा लोक जे भगवत धामात येतात त्या धर्माचं जे पायमल्ली झालेली असेल उच्छृंखल लोकांच्या द्वारा जर धर्मतत्वांचं उल्लंघन होत असेल तर भगवंत पुनर्स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी येतात युगायुगातून. आणि त्या ठिकाणी काय करतात ते की जे दुष्ट लोक आहेत किंवा आत्मशुद्धचे भगवंताचे परंतु वाईट संगतीमुळे आणि मग त्यांचे स्वभाव पूर्ण बदललेला असतो अशा लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी भगवंत या ठिकाणी कृपा करतात. परंतु ज्यावेळी ते पूर्णपणे अतिशय उग्र स्वभाव धारण केलेले असतात त्यावेळी भगवंताला त्यांना ठार मारावं लागतं कारण पुढची ते पापश्रृंखला वाढू नये म्हणून. असं नाही की भगवंत अतिशय क्रूर आहेत त्यांना मारण्यासाठी येतात, नाही. कारण ते इतके इतके दूर गेलेले असतात की त्यांना उपदेश करणं आणि उपदेश त्याला पचवणं त्यांना ते शक्य होत नाही. अशावेळी त्यांना भगवंताला मारावं लागतं, त्याला विलाज नाही. हा जसं मला एक घटना आठवते की राधानाथ महाराज एकदा मंदिरामध्ये बसले असताना चार ख्रिश्चन मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी महाराजांशी वादविवाद सुरू केला होता. ते महाराजांना म्हटले तुम्ही ब्रह्मचर्य राहिला स्वभावाच्या विरुद्ध आहे प्रकृतीच्या विरुद्ध आहे. महाराज म्हटले हसले म्हटले तुम्ही ख्रिश्चन आहात म्हणे हो जीसस क्राइस्ट पण तसाच होता म्हणे. त्यांनी कुठे ग्रस्त आश्रम स्वीकारला होता ओ आय डोंट नो म्हणे यू आर फुल देन यू आर फुल. त्यानंतर ते म्हटले गीतेनं तर हिंसेला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि बरीच चर्चा वगैरे झाली. महाराज म्हटले हे दोन मुली कोण आहे तुमच्या आत्यांचा धर्माच्या स्वभावावरून ते म्हणले आमच्या ह्या मैत्रिणी आहेत. मग आता रस्त्यावर जे गेले आणि तुमच्या मैत्रिणीला कोणी जर अपहरण करू लागलं तुम्ही काय करशाल. आता त्यावेळी आर्ग्युमेंट आधी शिगेला पोहोचले असल्यामुळे ते म्हटले आम्ही काहीच नाही करणार. त्या मुली म्हणल्या यू गायज आर रास्कल्स हे शुड प्रोटेक्ट अस. असं आमच्यावर संकट आल्यावर रस्त्यावरती तुम्ही आमचं संरक्षण नाही करणार. हा करायलाच पाहिजे तुमचं. तसं जे आहे या ठिकाणी अत्यावश्यक होतं जे लोकांना म्हटलेले शास्त्रामध्ये अतताई हा महापापी ब्रह्महत्यासुरापायी हा ब्रह्महत्यासुरापायी हा ब्रह्महत्या करणारा सुरापायी गुरु पत्नी गामी वगैरे असे जे लोक आहेत दुसऱ्यांची जमीन हडप करणारे अग्नी लावणारे विष देणारे यांना आतताई म्हटलेलं आहे. त्यामुळे आतताईंना त्या ठिकाणी ठार मारलं पाहिजे नाहीतर समाजामध्ये उत्पात माजतो. ज्याने ते वर्णसंकर होतो भ्रष्टाचार चालतो भरपूर बलात्कार होतात रक्तपात होतात छळकपट वगैरे सगळंच होतात. तेव्हा हे एक समाजाचं ऑपरेशन आहे. डॉक्टर ऑपरेशन करतो त्या ठिकाणी रक्तपात जरूर होतो पण तुम्हाला वाचवण्यासाठी असतो. हा तेव्हा ही हिंसा जी आहे ही कधी कधी प्रचंड मोठी हिंसा टाळण्यासाठी ही हिंसा करावी लागते. तेव्हा त्यांना ते पटलं मान्य केलं त्यांनी. तेव्हा भगवंत कधी कधी येतात अशा वेळी ते परित्राणाय साधूनां विनाशाचे दुष्कृतां दुष्टांचा संहार पण ते करतात. पण 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण आले त्यांनी काय केलं हे तर केलं कार्य परंतु त्यांनी दुसरी गोष्ट केली की ते स्वतः त्यांनी गोलोकमध्ये चाललेल्या ज्या लीला असतात शाश्वत लीला भगवंत निर्विशेष नाहीये भगवंत सविशेष आहेत. भगवंतामध्ये सर्व विशिष्टता आहे सगळं काही आणि रसोबई सहा भगवंत सगळ्या रसाची खाण आहे. भगवंत निर्विशेष नाहीये. निर्विशेष का असावं भगवंताने सविशेष का नसावं. तेव्हा भगवंताने मुद्दाम आपल्या गोलोकमध्ये ज्या लीला सदैव होत असतात आपल्या भक्तांबरोबर त्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवलं भगवंतांनी, प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन केलं त्याचं इथं गोकुळामध्ये. त्या ठिकाणी वात्सल्यरस, शांत, दास्य, सख्य आणि माधुर्य अशा पाच रसातून कसे भक्त माझ्यावरती प्रेम करतात आपल्या मूळ गोलोकधामामध्ये ते त्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवलं. भाग्यशाली लोक त्यांना पाहू शकले. तेव्हा हे का त्यांनी प्रदर्शित केलं? गोवर्धन उठवणं, गोपींबरोबर नृत्य करणं, अनेक प्रकारच्या भगवंतांनी लीला केल्या, त्यांचा धर्मशास्त्र बरोबर काही संबंध वाटत दिसत नाही. त्याचं कारण असं की मूलतः कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृतामध्ये सांगतात भगवान चैतन्य महाप्रभूंच्या अवताराची कारण, बाह्य कारण, अंतरंग कारण. तर हे अंतरंग कारण म्हणजे अशी की भगवंताला भावराधिका माधुरी आस्वादन स्वका जयते जयते श्रीकृष्ण चैतन्य कली प्रगटे ब्रजराज. राधारणचा भाव कसा आहे, तिची गरिमा, तिची खोली, त्याचं महत्व आणि राधारण त्यातून कोणतं आस्वादन करते हे भगवंताला पाहिजे होतं. तसं एक अभंग आहे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे,
कमळिणी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीत असे.
कमळिणी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीत असे, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम ते प्रेम सुख आम्ही जाणो. तुकाराम महाराज भगवंताशी भांडण करतात, ते बोलतात सांगा भगवंत, हा आपण जर कमळाच्या फुलाकडे गेलो आणि तिला जर विचारलं की तुझा सुगंध कसा आहे फुलांचा, त्याला सांगता येईल का? भगवंत म्हणतात कसं शक्य आहे ते, मग कोणाला विचारावं लागेल? ते म्हणतात भ्रमराला विचारावं लागेल ना, कारण भ्रमर त्याचा आस्वादन करतो. त्यानंतर आपण तुकाराम महाराज म्हणतात की भगवंता गायीच्या दुधाची गोडी आपण गायीला विचारू, अरे तुकाराम असं का करतो, हा त्या वासराला विचारावं लागेल दुधाची गोडी काय. म्हणजे शिंप्याचा शिंपल्यामध्ये मोती असतो, आपण त्याची गरिमा त्यांना विचारू शिंपलेला कसे शक्य आहे. राजे रजवडे त्याचा उपभोग करतात त्या मोत्यांचा, त्यांना विचारावं लागेल. तुकाराम महाराजांनी बरोबर पकडलं भगवंताला,
तैसे तुझं ठाव नाही तुझे नाम ते प्रेम सुख आम्ही जाणो.
तेव्हा तुझ्या नामाची महिमा तुला ठाऊक नाही ते प्रेम सुख आम्ही जाणो, तुला काय समज. तस जे आस्वादन केलं गोपींनी प्रेमाचं, त्या आस्वादनासाठी भगवंत लालयित झाले. केवळ हे वेद मंत्र उच्चारून भगवंताला तेवढं सुख होत नाही. भागवत मध्ये म्हटलेले जितकं सुख भगवंताने रासलीला केल्यानंतर, श्रांत झाल्यानंतर, ज्यावेळी मुखावरती घामाचे थेंब चमकत होते, अशावेळी ते श्रांत झाले, थकले, आणि सगळ्या गोपींनी आपल्या घामाने भरलेल्या चुंदऱ्या, घाम पुसलेल्या कुंकवाचे डब्बे लागलेले डाग, त्या अशा सुंदर चंद्र ज्योत्स्नेने न्हारलेल्या यमुनाच्या तटावरती वाळूमध्ये त्या पसरल्या आणि त्याच्यावरती एक प्रत्येक गोपी बरोबर भगवंत बसले. असे म्हणतात ब्रह्मदेवाने गोविंद अभिषेक करण्याच्या वेळी जे प्रचंड असं महान सौभाग्यशाली आसन भगवंताला प्रदान केलं होतं, त्याच्यावरती भगवंताला जे सुख झालं नाही ते सुख या गवळणींच्या सुंदरीवर बसल्यामध्ये झालं. आणि म्हणून राधारणचा भाव, त्याचं आस्वादन करण्याची इच्छा भगवंताला झालेली आहे, आणि म्हणून त्याचा सूत्रपात हा कृष्ण लीलेमध्येच झालेला आहे. म्हणून भगवंताने पाच रसाचं प्रदर्शन या ठिकाणी केलं, ज्या योगे हे जीव जे आहेत त्यात आकर्षित व्हावेत, आणि म्हणून व्यासाने त्याची गुंफले त्या लीला भागवतमध्ये, आणि चैतन्य महाप्रभूंनी त्याचं आचरणात कसं आणायचं ते चैतन्य महाप्रभूंच्या त्यांच्या लीलेतून आपल्याला चरित्रातून दिसून आलेलं आहे. म्हणून चैतन्य चैतन्य चरित्रामृताला पीएचडी म्हटलं जातं असं आहे. आणि चैतन्य महाप्रभूला आम्ही केवळ अंधविश्वासाने स्वीकार करत नाही. अवतार जो आहे साधू, शास्त्र आणि गुरु लक्षणं यावरून आपल्याला समजता आला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूचा जो अवतार आहे ह्या अवतारामध्ये सुद्धा दोन अवतार आहेत. फार मोठं मला वेळ कमी दिलेला आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या अवतारात जो आहे यामध्ये युगावतार पण मिक्स आहे. युगावताराचं काय असतं की जसं कृत्येत ध्यायत विष्णू, कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान करायचं असतं आणि ते कसं करायचं त्यासाठी देखील भगवंत अवतार घेतात, दाखवतात. त्रेतायाम जेते मख आहे, यज्ञ या कसे करावे ते दाखवण्यासाठी भगवंत येतात. द्वापारामध्ये परिचर्या ते दाखवण्यासाठी भगवंत येतात आणि कलियुगामध्ये युगावतार म्हणून ते पण येत असतात हे दाखवण्यासाठी की कशा प्रकारे हरिनाम करावं. तेव्हा भगवंत जे आहेत बाह्य कारण म्हणजे हरिनाम संकीर्तन करणं हे लोकांना दाखवण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी, हरिनाम संकीर्तनाचं प्रवर्तन करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू 500 वर्षापूर्वी आले. परंतु दुसऱ्या त्यांच्या ज्या लीला आहेत ते आस्वादन आहे, गोपी प्रेमाचं आस्वादन भगवंतांनी केलेलं आहे. म्हणजे युग धर्म त्यामध्ये आहे हे पण आहे आणि पुन्हा भक्तांना देखील मार्गदर्शन आहे की कशा प्रकारे तुम्ही रसातून भगवंताची प्रेम जोडू शकता आणि भगवत धामात जाऊ शकता हे दाखवण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू या ठिकाणी आलेले आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंना आम्ही स्वीकार करतो, शास्त्रातून स्वीकार करतो. पद्मपुराणात म्हटलेलं आहे कलेहे कलेहे प्रथम संध्यायाम गौरांग ओम मैतले भगीरथी तटे रम्या संभवामी शचिसुत. पद्मपुराणात म्हटलेलं आहे कलियुगाच्या प्रथम संध्येमध्ये मी स्वतः गौरवरूप धारण करीन आणि भूतलावरती शची मातेच्या उदरी नऊ दिवसांमध्ये मी जन्म घेईल. गरुड पुराणामध्ये येतं कलेहे प्रथम संध्यायाम लक्ष्मीकांत भविष्यती दारू ब्रह्म समीपस्थ सन्याशी गौरविग्रह. तिथं म्हटलेलं आहे भगवान म्हणतात हे नारद मी साक्षात अवतार घेईल आणि दारू ब्रह्म समीपस्थ म्हणजे जगन्नाथपुरीला मी निवास करीन आणि संन्यासी होऊन माझा विग्रह कृष्ण असून कसा असेल गौर विग्रह असेल असं म्हटलेलं आहे. पुन्हा प्रल्हाद महाराज नृसिंहदेवाची प्रार्थना करताना म्हणतात महापुरुषपाशी छन्ना कलो युगायुगातून तुम्ही अवतार घेतलेले आहेत. मच्छ कच्छ वरा नशम वामन परशुराम भरत शत्रुघ्न लक्ष्मणदेव प्रभू रामचंद्र ऋषभदेव महाराज पृथ्वी महाराज धन्वंतरी इत्यादी. परंतु कलियुगामध्ये तुम्ही छन्न असता आणि म्हणून चार युगामध्ये तुम्ही दिसता. कृतत्यर्था अंधवापारामध्ये तुम्ही प्रत्यक्ष लोकांना दिसता आणि कलियुगात तुम्ही दिसत नाही म्हणून तुम्हाला त्रियुग म्हटलेलं आहे. कारण तीन युगामध्ये तुम्ही प्रत्यक्ष दिखता आणि चैतन्य महाप्रभू हे छन्न आहेत, गुप्त विग्रह आहेत त्या ठिकाणी. कारण त्यांना आस्वादन करायचं एक साक्षात भक्त होऊन आणि भक्तांना जो आनंद होतो ते सुख त्यांना घ्यायचंय. कारण की प्रेमाचा विषय प्रेमाचा आश्रय, प्रेमाचा विषय भगवान श्रीकृष्ण आहेत, प्रेमाचा आश्रय गोपी आहेत. आश्रयाला प्राप्त होणारा आनंद वेगळ्या प्रकारचा असतो, विषयाला प्राप्त होणारा आनंद वेगळ्या प्रकारचा असतो. म्हणून आश्रयाला जो आनंद होतो तो आनंद कसा असतो हे भगवान कृष्णाला माहीत नाही आणि म्हणून ते विषय प्रेमाचा परंतु ते आश्रय होऊन आले चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये. भाव राधिका माधुरी आस्वादन सुख काज जयतु जयतु श्रीकृष्ण चैतन्य कली प्रकटे ब्रजराज. त्याचप्रमाणे गर्गसंहितेमध्ये म्हटलेलं आहे त्या ठिकाणी असा प्रसंग आहे की गोशाळेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांचा गुपचूप नाम संस्कार होत आहे, नामकरण संस्कार गुपचूप. कशासाठी गुपचूप? कारण की गर्गमुनी हे यादवांचे गुरु आहेत आणि ते गुपचूप जाऊन गोकुळामध्ये संस्कार करतात बालकांचा नामकरण संस्कार. म्हणजे कंसाला वाटेल की ती मुलं कोण असली पाहिजेत, ती यादव असली पाहिजेत. मग भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे वसुदेवाची मुलं आहेत हे कंसाला कळू नये म्हणून गुपचूप गर्गमुनी गोकुळात जाऊन त्यांनी कुणाला नाही बोलवलं नंदबाबांनी, आणि त्यांचा त्या ठिकाणी संस्कार केला, नामकरण संस्कार. त्यावेळी गर्गमुनी गोशाळेमध्ये होते. नंदबाबा, यशोदा मैया आणि रोहिणी माता दोघांनी बालकं आणलेली आहेत. यशोदा मातेने बलराम दादाला घेतलं, त्या दोघींचं ठरलं होतं, तुझं बाळ मी घेते, माझं बाळ तू घे, आपण गर्गमुनीला फसवू. आता माताजी लोकांचं मन इतकं सुंदर असते, म्हणजे किती कोमल असते, एक वेगळी सुंदर भावना असते. त्या दोघींनी विचार केला, बलराम दादाला माझ्याकडे दे, कृष्णाला तुझ्याकडे घे. आणि अशा प्रकारे यशोदा मैया पुढे गेली आणि गर्गमुनींकडे ते बलराम दादाला दिलं. यशोदा मातेनं आणलेलं बाळ आहे, गर्गमुनी म्हटले पाहिजे, हा यशोदेचं पुत्र आहे. नाही, अयम ही रोहिणी पुत्र रमयन सौहृद गुणही अख्यासते रामयेते बलाधिक्यात बलम युधु. ते म्हणले, वाह, अयम ही रोहिणी पुत्र, अरे हा रोहिणीचा पुत्र आहे. रमयन सौहृद गुणही, आपल्या गुणांनी संपूर्ण जगताला, सौहृद गुणांना अतिशय सुखी करेल. बलाधिक्यात बलम युधु, अतिशय बलराम बलवान असल्यामुळे त्यांचं नाव बलराम असेल. राम म्हणजे सगळ्या लोकांना सुख प्रदान करणारा असेल. आणि भगवान कृष्णांचं ज्यावेळी नामकरण झालं, त्यावेळी गर्गमुनी म्हटले, आसन वर्णाश्रय यश गृहतो अनुयुगम तनुः शुक्ल रक्तरता तथा पिदाह इदानीं कृष्ण ताम गता. ते बघा, ते युग होत द्वापर. गर्गमुनी म्हणतात, हे नराजा, हे तुझं बालक आहे ना, चार युगात चार प्रकारचं वर्ण धारण करून येतं. तेव्हा हे पहिलं शुक्ल रक्त वर्ण धारण करून आलं, नंतर रक्तवर्ण धारण केला त्रेतामध्ये, आणि हे चौथ्या युगामध्ये पिवळ्या रंगाचं होऊन येईल, आणि आता हे श्याम वर्णाचं आलेलं आहे. उघडा अर्थ आहे ना. ते द्वापर होतं, कलियुग येणार होतं, त्यांनी सांगितलं की हे पिवळ्या रंगाचं होईल, पण आता हे निळ्या रंगात आलं. पुन्हा बाराव्या स्कंदामध्ये म्हटलेलं आहे, कृष्ण वर्णम तुषा कृष्णम सांगो पांगासन पार्षदम यज्ञ ही संकीर्तन प्रायही यजंती ही सुमेधसा. आणि हा जो अवतार असेल, छन्न अवतार, हा साक्षात भगवंतच असतील कृष्ण, परंतु वर्ण अकृष्ण, म्हणजे श्यामल वर्ण. उघड झाला. सांगो पांगासर पार्षदम, भक्ती शक्ती भक्ती स्वरूप आपल्या ह्या तत्वांबरोबर ती एकत्र येतील. भक्त भक्तावतारम भक्ताख्यम नमामि भक्त शक्तिकम, भक्त शक्तीमध्ये येतील, भक्तावतारामध्ये येतील, भक्त स्वरूपामध्ये येतील, अशा प्रकारची एकत्र येऊन भगवंत पाच तत्वामध्ये येतील, पार्षदांबरोबर राहतील आणि स्वतःच नाम गुणगान करतील, स्वतःच नामाचं संकीर्तन करतील, असं सांगितलेलं. कृष्ण वर्णन तशा कृष्णम सांगो पांग यज्ञही संकीर्तन प्रायही, प्राय हा संकीर्तन यज्ञच करतील ते सगळीकडे. हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन सुमेध सहा. आणि त्या आंदोलनामध्ये अतिशय बुद्धिमान आणि श्रीमान व्यक्ती त्यामध्ये प्रवेश करतील. असं तेव्हा असं भागवत मध्ये प्रत्यक्ष म्हटलेलं आहे. आता एक सुंदर श्लोक मला सापडलेला आहे नरसिंह पुराणामधला. सत्ये दैत्यकुलाधिनाश समये सिंहोर दुर्ध्व मर्त्याकृती त्रेतायाम दशकंदरम परिभवन रामेती नामाकृती गोपालान परिपालयन व्रजपुरे भारहरणम द्वापरे गौरांग प्रिय कीर्तन कलियुगे चैतन्य नामा प्रभु. किती सुंदर प्रत्यक्ष, अगदी गौरांग प्रिय कीर्तन, ज्याला कीर्तन प्रिय असेल, आणि चैतन्य नामा प्रभू, त्याचं नाव चैतन्य महाप्रभू असेल. उघड आहे ना, शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आम्ही अंधविश्वास नाही ठेवत. हा, जसं आईचं एखादं बाळ आहे, आई सदैव लाड करते आपल्या बाळाचं, तिकडून बाळ येतं दूड 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 चला, आई म्हणते वाघाला वाघाला वाघाला, सगळ्या लोकांनी त्याला भ्यायचं असतं का, काही आवश्यकता नाही. तेव्हा एखाद्याला वाटलं की हा हे गुरु ते गुरु ते गुरु आमचे गुरु भगवान आहे असं आहे तसं, आपण त्याला मानत नाही. अंधश्रद्धा ठिकाणी नको आहे. शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेले चैतन्य महाप्रभूजी शेकडो प्रमाण त्या ठिकाणी दिलेले. इवन मीराबाई, मीराबाईचा एक फार सुंदर अभंग एक पद आहे तिचं,
अब तो हरी नाम ला लागी, अब तो हरी नाम ला लागी, कत छोड़ी वह मोहन मुरली, कत छोड़ी सब गोपी, अब तो हरी नाम ला लागी.
आता तर तुम्हाला हरिनामाची आवड लागली. सब जग काय माखन चोरा नाम धर बैरागी. सगळ्या जगाचा तू माखन चोर आहे, तू बैरागी आज झालेला आहेस चैतन्य महाप्रभू. मात जशोदा माखन कारण बांधे जाके पाव, श्याम किशोर भयनव गौरा चैतन्य जाको नाव. माता यशोदा माखन चोरी केल्यामुळे ज्याच्या ज्याला बांधवत ते उखळाला, तोच श्याम किशोर भयनव गौरा, तो साक्षात गौरांग झाला, त्याचं नाव आहे चैतन्य, चैतन्य जाको नाव. पितांबर का भाव दिखावे, नवदेव मायापुरामध्ये चैतन्य महाप्रभू पितांबराचा भाव दाखवला. निताई गौरांग ज्यावेळी एकत्र आले कृष्ण बलराम, त्यावेळी त्याचं नटणं जर पाहिलं तर आश्चर्य होतं माणसं. श्री चैतन्य महाप्रभू सोन्यासारखं अंग, सुंदर घुंगराळे केस, संन्यास घेतला त्यावेळी न्हावी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याचा करडतच होता, केस कापायला तयार होत नव्हतं, इतकं त्यांचं सौंदर्य. आणि अति सुंदर वस्त्र, रेशमी वस्त्र धारण केले, पायामध्ये पैंजण, सुंदर पुष्पांचे वस्त्राभूषण घातलेले, वरती बुचडा बांधलेला, आणि कृष्ण प्रेमामध्ये नेत्रामध्ये पूर्ण अश्रू पायापर्यंत पण, अशा अवस्थेमध्ये गौरांग आमचे नित्यानंद प्रभू निळा शृंगार उभे राहिले, तर डोक्याच्या वरती एक विधभर काठीवर, त्या काठीला विधभर सोन्याची शेंबी, खाली पण सोनं लावलेलं, पुऱ्या दहा बोटांमध्ये दहा प्रकारच्या रत्नाच्या अंगठ्या, पूर्ण गळ्यामध्ये पूर्ण रत्नाचे हार. आणि अशा प्रकारे हे चालल्यानंतर हजारो लोकांच्या संगतीमध्ये हरिनाम संकीर्तन करत होते ते. पितांबर का भाव दिखावाय, असा भाव तो दाखवला मीराबाई म्हणते. कटी कौपीनं कसं आहे, त्यानंतर अचानक तो त्यागी झालास आणि साक्षात संन्यासी वस्त्र धारण केली. अशा गौर कृष्ण की दासी मीरा रसना कृष्ण बसय, अशा गौरा कृष्णाची मी दासी आहे, हे गौरांग तुझं नाम सदैव माझ्या मुखात राहू दे, त्यांनी म्हटलेलं आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. सो चैतन्य महाप्रभू जे या ठिकाणी आले, शास्त्रानुसार ते मान्य आहे, सगळ्यांना मान्य आहे, सगळ्या संप्रदायांना मान्य आहे, शंकराचार्यांना मान्य आहे, पूर्या संपूर्ण पारा जेवढे आश्रम आहेत, जेवढे संप्रदाय आहेत, सगळे चैतन्य महाप्रभूला भगवंत मानतात. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू यांचा आविर्भाव 500 वर्षापूर्वी झाला, त्या ठिकाणी बरोबर 1484 बरोबर 1484 त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये नवदीप मायापूर सगळ्यात मोठं विद्यापीठ होतं. आणि इतकं सौभाग्यशाली आणि समृद्ध ते नवदीप होतं, अतिशय समृद्ध. जसं जेते दिकम जन्मना व्रज श्रेत इंद्रिया शजो जातही, जर भगवान श्रीकृष्णांचं आगमन होणार म्हणून लक्ष्मी देवीनं गोकुळ इतकं सुंदर आणि अतिशय समृद्ध बनवलं होतं. सगळ्या वृक्षांनी सुंदर छायादार वृक्ष, सुंदर सरोवर, त्या सरोवर ते पक्षी, फुलं फळं समृद्ध, लोक प्रसन्न. तसं नवदीप मायापूर हे विद्येचं मायरघर, पूर्ण समृद्ध असं शहर त्या ठिकाणी होत. चैतन्य महाप्रभूंचा काळामध्ये नवदीप विद्यापीठ खूप प्रसिद्ध होतं संपूर्ण जगामध्ये. आणि सगळे पंडित त्या काळामध्ये नवदीपामध्ये जर गेला आणि तो शिकून आला, तो सगळ्यात मोठा पंडित समजला जायचा. आणि मोठमोठे पंडित होते, सर विद्यार्थी देखील त्या शिक्षकांना हरवायचे, अशा प्रकारचं विद्वानांचं स्थान होतं ते. तेव्हा ह्या काळामध्ये मग सगळे जगातून लोक त्या ठिकाणी निवास करायला जायचे, गंगेच्या तीरी जायचे, अध्ययन करण्यासाठी विद्यार्थी यायचे, अध्यापक त्या ठिकाणी स्कूल वगैरे शाळा वगैरे काढायचे, असं हे समृद्ध शहर नवदीप. आणि त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू अवतीर्ण झाले बरोबर आज होळीच्या दिवशी ग्रहण होतं त्या दिवशी आणि त्या दिवशी चैतन्य महाप्रभूचा पौर्णिमेच्या दिवशी भगवान चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव झाला त्या काळामध्ये सगळे लोक गंगेमध्ये जाऊन चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भावाच्या वेळी हरिबोल 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 म्हणून मोठमोठा गजर करत होते स्नान करत होते मंत्रोच्चारण करत होते सगळीकडं अशा वेळी चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव झाला शची मातेच्या नऊ मुली होत्या त्या सगळ्या सगळ्या ज्या आहेत त्या अंतर्धान झाल्या वारल्या आणि त्याच्यानंतर जे आहे मग विश्वरूप आणि त्याच्यात चैतन्य महाप्रभूंचा जन्म आज आविर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे तेव्हा त्यांचा नीलांबर चक्रवर्ती शची मातेचे वडील होते ते आले त्यांनी त्यांचा जातक संस्कार केला नामकरण संस्कार केला त्यांचं नाव विश्वंभर ठेवलं कारण त्यावेळेची जी ग्रहस्थिती होती ती ग्रहस्थिती इतकी अनुकूल होती त्या काळात जन्मनाला मनुष्य जो आहे जन्म घेणारा हा निश्चितच विश्वाला भरण पोषण करणारा होईल असं त्यावेळेचं भविष्य होतं म्हणून त्यांचं नाव ठेवलं विश्वंभर आणि शची मातेने पाहिलं की माझ्या नऊ मुली गेल्या हे बालक मला हवं आहे आणि म्हणून याला भूतबाधा होऊ नये म्हणून त्यावेळी एक वात्सल्य म्हणून मातेनं त्यांचं नाव ठेवलं निमाई निंबाचं पान कडू असतं म्हणून ते नाव ठेवलं निमाई म्हणजे भूतबाधा त्याला होऊ नये म्हणून निमाई नाव ठेवलं गेलं गौरांग म्हणजे गौरांग म्हटलं गेलं नटराज सुंदर नृत्य करायचे नटराज गौरा नटराज म्हणायचे अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंचं बालपण सुंदर रीतीने चाललं होतं लहान असतानाच त्याच्या भरपूर त्यांनी लीला केल्या त्यांना ज्यावेळी चालू लागले गुडघ्यावरती त्यावेळी त्यांची रुची परीक्षा झाली होती त्या ठिकाणी बालकाची रुची पाहिली जाते हे बालक कोण होईल भविष्यामध्ये काही ठिकाणी मृदंग ठेवला गेला ग्रंथ ठेवले गेले सोनं ठेवलं गेलं लोखंड ठेवलं गेलं काही साहित्य ठेवलं गेलं भरपूर शेकडो लोक त्या ठिकाणी आलेले आहेत आणि चैतन्य महाप्रभूला मध्ये सोडलं भरपूर साधनं ठिकठिकाणी होती चैतन्य महाप्रभू धावत 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 गेले भागवतला छातीशी धरून पकडून धरलं जगन्नाथ मिश्राला मोठा आनंद झाला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की माझं बाळ जे आहे मोठं प्रचारक होईल भागवतचं प्रचारक होईल कारण खेळणी ठेवलेली होती वाघ ठेवलेले होते घोडे ठेवले होते खेळणी होती बाळकण खेळण्याक पाहिलं नाही सरळ त्यांच्या मधून दूर जाऊन भागवत त्यांनी स्वीकारला होता रुची परीक्षा त्यांची झाली हा सुंदर ते नामकरण झालं रुची परीक्षा झाली आणि चैतन्य महाप्रभू शची माता कधी कधी पाण्याला जायची यायची असं करता करता एकदा चैतन्य महाप्रभूला टाकून ती गेली होती अंगणामध्ये आले डोक्यावरती पाण्याचा हंडा असताना तिनं पाहिलं प्रचंड मोठा आजगर आहे आणि हे बालक त्याच्यावर बसलेलं आहे खेड्यामध्ये घडतं कधी कधी असं पण बालकाला आतापर्यंत सर्प चावत पण नाही बहुत करून ते बाल ते हात लावतं हे करतं त्याला सुद्धा कळतं हे बालकच आहे चैतन्य महाप्रभू त्यावरती बसलो होतो वरती बायचं डोक्याला हात लावायचं हा मारायचं आणि सर्प फार मोठा असं फणी करून त्याच्यावरती आहे आणि ते बालक शची मातेनं पाहिलं बेशुद्ध पडली ती हंडाड करून पडला आरडली शेकडो लोक धावत त्या ठिकाणी आले कुणालाच काही समजेना काय करावं आता याला मारायचं कसं पोरला डंक मारेल हा दंश करील होणार काय अशा संकटामध्ये सगळे लोक काय करावं काही समज चारही बाजूला लोक आहेत आणि अशावेळी भगवंताच्या कृपेने ते नाग जो आहे आजगर आपोआप निघून गेलेला शची मातेने जवळ घेतलं आणि मग ब्राह्मणाकडून त्यांना काही एक रक्षामंत्र वगैरे म्हणून घेतले चैतन्य महाप्रभू मोठे होत होते होता होता झालं का एकदा नवदीप हे साधू संतांचं स्थान होतं म्हणून अनेक ऋषीमुनी साधू संत त्या ठिकाणी यायचे एक तीर्थक करणारा ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि शची मातेला म्हटला की माते मला या ठिकाणी नवतीमध्ये माझा निवास आहे तिनं सांगितलं आम्ही ग्रस्त आहोत आमचं कर्तव्य आहे आम्ही भाग्यशाली समजतो आम्हाला तुमच्यासारख्याच आगमन झालं या ठिकाणी या म्हणे मी तुमच्या हातचा स्वयंपाक खाणार नाही मी फक्त शिदा घेणार स्वतःच्या हाताने तो बनवणार माझी सुंदर मी भगवंताला चढवणार आणि अजिबात माझं मी पाणी ज्वळ वगैरे सगळं घेऊन येणार तुमचा स्पर्श झालेलं मला काही नको आहे आणि हरकत नाही म्हणे आणि मग त्या ब्राह्मणाने स्वयंपाक करायला सुरुवात केली दुपारी 3 वाजता स्वयंपाक करायला सुरुवात केली सुंदर भगवंतासाठी आणि सुंदर सुंदर व्यंजनं वगैरे बनवली आणि सगळं काही पुरवलं जगन्नाथ मिश्रांनी त्यांनी होता 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 अगदी सुंदर भगवंताला वरती ठेवलं अंतकरणातून भगवंताची प्रार्थना केली भोग चढवण्यासाठी भोग चढवला डोळे झाकले गायत्री ओम हरुवा गायत्री चालले. म्हणता म्हणता चैतन्य महाप्रभूंनी विचार केला किती प्रेमाने मला बोलवलंय, मी गेलंच पाहिजे ना, अंतकरणातून बोलवलं कळकळीने मला बोलवलेलं आहे तर मी गेलंच पाहिजे. चैतन्य महाप्रभू गेले त्या ठिकाणी आउटरवरती बसले आणि खात असताना याची गायत्री झाल्याबरोबर पाहिलं काय शी 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 सत्यानाश केला. हा ह्या लोकांना आपलं स्वतःचं पोरग सांभाळता येत नाहीये, काय करून ठेवलं, मोठा आरडा केला त्याने आरडा ओरडा. शेची माता जगन्नाथ मिश्र धावत आले, दुसरे लोक धावत आले, काय झालं काय झालं, म्हणजे या बाळाने असं केलं, हे केलं, ते केलं, ते केलं, म्हणजे चिंता करू नका, आता आहे ना हरकत नाहीये, त्याला आम्ही धरतो, तुम्हाला पुन्हा सिद्ध हे सगळं घेऊन जा म्हणे. पुन्हा दुसरा सिद्ध आणला, वेगळ्या प्रकारची व्यंजनं त्यांनी बनवायला सुरुवात केली. आता ते करता 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 8 वाजेपर्यंत त्यांनी व्यंजनं बनवली. सगळे व्यंजन बनवल्यानंतर पुन्हा अल्टरनाम पुन्हा गायत्री ओम भरव स्वाकराय सुरुवात केली. चैतन्य महाप्रभू म्हणले किती प्रेमाने मला अर्पण केलेलं, मला गेलंच पाहिजे, हा किती कळकळीनं मला बोलवतोय, हा मला गेलंच पाहिजे. चैतन्य महाप्रभू पुन्हा कुठून तरी आले, गेले, आईवडिलांनी लक्ष ठेवलं तरी लक्ष चुकवून गेले, आले मस्तपैकी खायला सुरुवात केली, गाळायला लागले, खायच्या सुरुवात केली, राम 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 गायत्री संपले होते आणि सत्यानाश झाला, सत्यानाश झाला, हा शी 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 सकळ सकळ विंटा विटाळा झाला, सगळा हात लावला, शिव पालव झाले, शी 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 काही खरं नाहीये, मोठा आरडा ओरडा केला, पुन्हा धावत आले शेची मातेला आणि त्यांना इतकं दुःख झालं अंतकरणामध्ये, ह्या बालकाला मारावं की करावं काय करावं, त्या वळत नेलं, त्याला खिचित नेलं तिकडं आणि काय सांगताच येईना. तो ब्राह्मणाला काही समजेना, तरी त्यांनी हा गंडोत घातला, नमस्कार केला, समजायचा प्रयत्न केला. ब्राह्मण अतिशय रागावले होता, काय करावं काही समजेना, आणि चैतन्य महाप्रभूंचे पिता जगन्नाथ मिश्र त्याला मारू लागले. त्यावेळी मला मारू नका, बारीक पोरग आहे, जाऊ द्यायचं झालं ते झालं, मी आज तसाच राहील, मला काही जेवायचं नाही, काय नाही काय नाही, तुम्ही जा आता, मला काही सांगू नका, विनंती करू नका, ते शक्यही होणार नाही, मी आता थकून गेलो दुपारपासून, मी का भाज्या निसता 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 आता मी काही शक्य नाही, अजिबात नाही. आणि मग त्यांना दुःख झालं, दुसऱ्या दालनामध्ये ते आपल्या घरामध्ये चिंतन करत बसले, ब्राह्मण खात नाही आम्ही पण प्रसाद घेणार नाही, अशा प्रकारे ते बसले असताना आणि मग विश्वरूप आले त्या ठिकाणी. आणि विश्वरूपाला आई वडिलांनी सांगितलं बाळा अशी अशी घटना घडली, निमाईनं असा असा स्पर्श केला, दूषित केला त्यांचा प्रसाद, ते ब्राह्मण भुकी आहे, आता आम्ही सांगणं आम्हाला शरम वाटते, त्यांच्याकडे जायचं कसं, आणि म्हणे मी जातो. आणि हे बालक विश्वरूप तिथं गेलं, विश्वरूपाचं सौंदर्य पाहून पूर्णपणे त्यांचं हृदय द्रवीभूत झालं, किती सुंदर बालक हे, साक्षात बलरामच होते ना प्रभूजी, ते पाहिल्याबरोबर यांचं हृदय द्रवीभूत झालं ब्राह्मणाचं. आणि मग सांगितलं महाराज मी आता शेवटचा मी मदत करतो तुम्हाला, पण आता मी पुन्हा शिदा आणतो आणि निमायला आम्ही घरामध्ये दामून ठेवतो आणि तुम्ही काय करा आतमध्ये हे करा, बाहेरून कडी लावून घेतो आणि तुम्ही आता कराच स्वयंपाक करा, भगवंताला भुकी ठेवू नका. पुन्हा शिदा आणून दिला, ऐकलं ब्राह्मणाने त्या बालकाचं विश्वरूपाचं बोलणं ऐकून प्रसन्न झाले आणि पुन्हा स्वयंपाक सुरू केला. सुंदर व्यंजनं वगैरे झाली, कडी वगैरे लावलेली आहे, बाहेर गेले, निमाईवर सगळ्यांचं लक्ष आहे, पण शेवटी काय भगवंताची लीला आगाध आहे. आणि याने सुंदर असा स्वयंपाक केला, भगवंताला अर्पण केला, गायत्री ओम भरु वाज म्हणता म्हणता चैतन्य महाप्रभू कडी उघडून आत गेले, पुन्हा बसले आणि खायला सुरुवात केली. शिशी शिशी आता काय म्हणला, शांत होय, कृष्णाचं रूप दाखवलं, अरे प्रेमाने मला तू बोलवतो, मला आलंच पाहिजे तुझ्यासाठी, हा. आणि मग नेत्रात आसवे आली, दंडवत केला आणि चैत मोठ्याने सांगू नको कोणाला, कोणालाही सांगायचं नाही, माझ्या आई वडिलाला सांगायचं नाही घटना, कोणालाही सांगू नको, विश्वरूपाला सांगू नको, माझ्या आईला माझ्या वडिलांना जगात कुठेही वाच्यता करायची नाही, कारण चैतन्य महाप्रभूला प्रच्छन्न अवतार येतो, त्यांना कोणाला प्रगट व्हायचं नव्हतं. सांगितलं हे बघ माझी तुला अशी अट आहे, अजिबात कोणाला सांगायचं नाही. आणि मग तो काय निमाई गेले बाजूला तिकडे जाऊन झोपले आणि हात संपूर्ण घराला दंडोत घालू लागला, रडू लागला, हरिबोल हरिबोल म्हणता म्हणता सगळा दग सुरुवातच केली दंडोत घालायला. काय झालं, जंगलात मिसराला दंडोत घालतोय, विश्वरूपाला दंडोत घालतात, शचिमाच्याला दंडोत घालतात, काही समजे ना त्यांना नेमकं होतंय काय. आणि तो ब्राह्मण म्हणला धन्य धन्य झालो मी, जे काही आहे सुंदर खूप धन्य झालो, इतका सुखी झाला. आणि ते निघून गेला, पण त्यांनी हे रहस्य कोणालाही सांगितलं नाही. झालं चैतन्य महाप्रभूंच्या लीला चालल्या होत्या, आणि लहान वयामध्ये जगन्नाथ मिश्र शेची माता इतकी सुंदर सजवायची चैतन्य महाप्रभूंना, पायामध्ये पैंजण, बाजूबंद, कटीला साकळी वगैरे, गळ्यामध्ये सुंदर सुंदर सोन्याच्या सऱ्या वगैरे सगळे. आणि हे बालक खेळायचं, थोडं खेळता 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 झालं काय की चोर आले. शेची माता आपल्या कार्यामध्ये मग्न होते आणि दोन तीन चोर आले आणि त्यांनी म्हटले वा इकडे तिकडे फिरायच्या ऐवजी इथं सगळं मिळालं, ह्या बालकाला आपण घेऊ, त्यांना दाखवलं इकडे तुला चॉकलेट देतो, हे देतो ते देतो, त्या पोराला घेतलं त्यांनी. चैतन्य महाप्रभूला आनंद वाटला, चला आपण चक्कर तरी मारून येऊ जरा, कारण आई वडील आपल्या जाऊ देत नाही लहान असल्यामुळं. तेव्हा त्याच्या खांद्यावर बसले, बाळा तुला इकडे न्यायचं तिकडे खाऊ, आपण हे करू ते करू, आणि ते फिरायला काढलं त्याला. फिरता 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 हा आपसामध्ये चालला, मी पैंजण घेईल, मी सरी घेईल, मी बाजूबंद घेईल, त्यांचा आपसात चालेल, फिरायचं काम चालेल सगळीकडं. फिरता 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 बराच वेळ झाला, बराच वेळ झाला, म्हणता 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 अंधार व्हायला लागला. आणि पुन्हा त्यांनी पाहिलं, आता इथं ठेव जंगलामध्ये, आता काढून घेऊ म्हणता, शची मातेचं अंगण दिसलं तिकडे. शची माता, अरे बाळ आलं बाळ आलं, बघा निमाय निमाय निमाय. हा म्हणे मैया दूर गेला होता, फार दूर गेला होता, छोटस बालक आहे म्हणतो इथं आणून घातलं आम्ही. चैतन्य महाप्रभू ज्या सुंदर सुंदर लीला, चैतन्य महाप्रभू तुम्हाला आश्चर्य वाटल, 14व्या वर्षामध्ये प्रोफेसर झाले. 14व्या वर्षामध्ये प्रोफेसर होते, सगळ्यात तरुण प्रोफेसर नवदीप मायापुरामध्ये चैतन्य महाप्रभू. हा, आणि इतके सुंदर शिकवायचे, इतकं सुंदर पोरांना शिकवायचे, हसून खेळून अगदी प्रसन्न. आणि निमाय जो होता सगळे मोठमोठे प्रोफेसर त्याला घाबरायचे, कारण चैतन्य महाप्रभू तिकडून आले का वादविवाद करणार, हा वादविवाद करणार, त्याच्या बरोबर सांगणार की ही गोष्ट अशी अशी आहे, त्याचं खंडन करणार, तो म्हणलं हा असंच आहे, मग पण मंडन करणार, खंडन करणार, त्यामुळे सगळे घाबरत होते, प्रोफेसर घाबरायचे. त्यांना असं वाटायचं हा बालक जर वैष्णव होईल तर काय वैष्णवांचं कल्याण होईल हो, असे चैतन्य महाप्रभू त्या ठिकाणी. आणि इतके प्रसिद्ध झाले संपूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव झालं त्यावेळी. आणि मग काश्मीर मध्ये एक पंडित होता, त्याचं नाव होतं केशव काश्मीरी त्या काळामध्ये. आता ही काय किंवदंती नाहीये, काल्पनिक कथा नाहीये, त्या केशव काश्मीरीनं लिहिलेलं पुस्तक माझ्या संग्रहामध्ये, माझ्या जवळ आहे त्यांचं पुस्तक. ते असं नाही का ते काही वेगळं आहे, माझ्याकडे पुस्तक आहे स्वतः त्यांचं. त्यांनी श्रीमद भागवताच्या वेदस्तुती ह्या अध्यायावरती पूर्ण भाष्य लिहिलेले. तेव्हा केशव काश्मीरी तिथून काश्मीरमधून निघाला. त्या काळचं कसं होतं की सगळ्या ठिकाणी पंडित पंडितांचं आजचं कसं तमाशा पाय हे पाय ते पाय, त्यावेळी लोकांना आवड होती की दोन पंडित एकत्र आणायचे, एखाद्या तत्वावर त्यांचा वादविवाद होणार आणि त्याच्यामध्ये जो हरेल त्यांनी त्याला ताम्रपट लिहून द्यायचा, मला यांनी हरवलाय मी याचा दास आहे सही करायची, असं हे होतं. तेव्हा काश्मीरमधून त्यांनी संपूर्ण दिग्विजय केला, काश्मीरमधून निघाला, खाली पंजाबकडे आला. पंजाबमध्ये जेवढे पंडित होते तेवढे पळून गेले, त्यांना माहिती होते हे खतरनाक व्यक्ती आहे. त्यामुळं काय निमित्त सांगून कोणाचे सासू मेली, कोणाचा व्याही मेला, आणि ते निघून गेले. पंडितांना माहिती असतं केशव काश्मीर तिथून निघालाय. असं करता करता हरियाणा, पंजाब, राजस्थान, खाली गुजरात, महाराष्ट्राकडे आला. सगळे जसा बैर ससना आल्यानंतर पाखरांचा थावा झाडावरून उडून जातो ना, तशा प्रकारे सगळे पंडित उडून जायचे, कारण कशाला आपण त्या ठिकाणी अपमान होणार आपला. असं करता करता आला आणि त्यांच्या शेकडो शेकडो हजारो त्याचे शिष्य त्याच्याबरोबर घोड्यावर बसलेला, राजासारखा पोशाख केलेला, आणि हा पंडित प्रसिद्ध, सगळे लोक दंडवत करतात, पाया पडतात, त्याचं मोठमोठं जय जयकार करतात. हा चाललेला आहे, शिष्याला वाटतं ह्या जगामध्ये हाच एक दिग्विजयी, बास जगात कोण नाही. पण त्यांच्या मनामध्ये एक खंत होती, हे सगळं चाललंय खरं, पण नवद्वीपामध्ये गेल्यानंतर निमाय पंडित कुणीतरी आहे, तिथं गेलो काय होणार माझं. त्यांनी पाहिलं तर निमायला, करता 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 केरळवरून वरती फिरले, जाता जाता नवद्वीपात गेले. तिथं गेल्यानंतर मात्र शिष्यांना म्हणला थांबा, तुम्ही आता इथंच थांबा, मी एकटा जातो. आणि नवद्वीपामध्ये जशी बेटं होतात गंगेच्या मध्ये, त्या बेटात हिरवळ असते सुंदर, मुलं खेळतात त्या ठिकाणी. चैतन्य महाप्रभू प्रोफेसर म्हटल्यानंतर सुंदरी त्यांनी शिकवायचे. आणि एकदा शाळेच्या बाहेर पाऊल पडला का मुलांसारखी मुलं होऊन जायची, खेळणार, अंगावर माती जाणार त्यांच्या, पुन्हा सगळं काय होणार, खेळणार, तोंडाला गाळ लागणार, गाळ वगैरे फेकणार, हे करणार. आणि आत गेले शाळेमध्ये का फर्स्ट क्लास प्रोफेसर अशा प्रकारे. तिथं गेल्यानंतर काय, की मग हा केशव काश्मीरी आला त्याला असं वाटलं गुपचूप आपण चौकशी करू की हा निमाई पंडित कोण आहे, मग सांगतील आपल्याला ते. मग ती बालकं खेळत होते आट्यापाट्या, खेळकोडी चेंडू खेळ काहीतरी चालवतं मोठे. हे म्हणले हे परवा इकडे या इकडे या. एक दोन पोरांना घेतलं, अरे निमाई पंडित आहे का माहिती तुम्हाला? ते म्हणले हे निमाई पंडित आहे काय? ते नाही रे, ते घोडा असतो फर्स्ट क्लास, कपडे घातलेले असतात, मुंडस असतो, तुरा असतो या ठिकाणी. ते म्हणे हे तेच निमाई हेच ना. अरे वेड्याव माझी मस्करी करू नका, ते नाही का चर्चा वादविवाद करतात. हा तसे पंडित निमाई प्रसिद्ध आहे ना. म्हणे हे हेच आहे ना. मग हे स्वतः तिथं गेले, मूल अतिशय सगळ्यांमध्ये उठून दिसणार होतं, हा आश्चर्यकारकच होतो. पण धाडस करून ते म्हटले, तुम्ही निमाई का रे तू, निमाई पंडित का तू? म्हणे पंडित नाही, लोक निष्कारण मला पंडित म्हणतात, मी तरी काय करू. हाणणाऱ्याचे काठे धरता येते, बोलणाऱ्याचं तोंड कुठं धरता येतं, ते मला पंडित म्हणतात, मी काय करू. आणि मग अशा एक चर्चा होता होता, त्याला वर्ग फार हुशार दिसतंय. म्हटले बोल, या ठिकाणी गंगादेवी वाहते, मी काय करू या ठिकाणी सांग. म्हणे काय नाही, गंगेदेवीची स्तुती करून दाखवा आम्हाला. त्यांना साक्षात सरस्वती प्रसन्न होती केशव काश्मीरीला, आणि त्यांनी काय केलं, गंगादेवीची प्रार्थना 100 श्लोक अव्याहतपणे म्हटले. 100 श्लोकांची रचना जागेवरच केली, गंगेची स्तुती 100 श्लोक म्हटले. या पोराला काय माहिती आहे, येऊन रुलो येऊन हेच माहिती असेल त्याला, हा लघु सिद्धांत कौमुदी, दुसरं काय माहिती असणार याला. हा आणि म्हणून त्याला फसवण्यासाठी म्हणला, बोल निमाई कशी काय ही स्तुती कशी काय? म्हणे आहे. मग सांग यातले गुण दोष अलंकार वगैरे. मग त्यांनी सांगितलं, हे बघा आता तुम्ही सांगितलं म्हणून मी सांगतो. 26 नंबरच्या श्लोकामध्ये तुम्ही द्वितीय लक्ष्मी रेव म्हटला, इळकच काय पाठ झाला श्लोक. 23 नंबरच्या श्लोक मध्ये द्वितीय लक्ष्मी व गंगा, गंगा ही द्वितीय लक्ष्मी म्हणजे सेकंडरी लक्ष्मी समान आहे. तू ही लक्ष्मी व का नाही म्हटले तुम्ही त्या ठिकाणी? द्वितीय लक्ष्मी आहे का कुठं? नारायणची एकच लक्ष्मी आहे. द्वितीय लक्ष्मी आहे म्हणजे गंगेचं महत्व या ठिकाणी तुम्ही कमी केलं, डचकला तो लगेच. त्यानंतर म्हणला 66 नंबरच्या श्लोकामध्ये तुम्ही काय म्हटले, भवानी म्हणजे कोण? तो म्हणलं भवानी म्हणजे शंकराची पत्नी. तुम्ही काय म्हटले, भवानी भरतो म्हणजे शंकराच्या पत्नीचा पती कसले तुझं आहे तुमचे म्हणजे. त्यानंतर दुसरं जे आहे या ठिकाणी, तुम्ही या ठिकाणी द्विरुक्ती झालेली आहे, डबल झालेलं आहे, उपमा अलंकार सगळं सांगितलं या ठिकाणी, आणि ह्या तुम्हाला ढोबळ चुका सांगितल्या बरं का, छोट्या छोट्या म्हणले भरपूर आहेत. आणि मग थंड झाले आणि मग काढता पाय घेतला. चर्चाच नको उद्या करणं, नको काही नको चर्चा, सरळ हळूहळू गेले, रडू लागले. सरस्वती देवीला म्हटले, सरस्वती देवी काय तू केलं, सदैव मला तू विजय प्राप्त करून दिला आणि ह्या छोट्या बालकाने मला हरवलेलं आहे, हा या ठिकाणी मेलेलं बरं, हे असं काय केलं? अतिशय हृदयातून प्रार्थना केली. सरस्वती देवी प्रकट झाली, म्हटले ते माझे पती आहेत. ह्या जगात सगळ्यांना वादविवाद करताना मी तुम्हाला सहाय्य करील, पण माझ्या पती समोर ते शक्य होणार नाही. तेव्हा तुम्ही सरळ जाऊन त्यांना शरणागत व्हा. आणि मग निमाय पंडितांनी त्यांना त्या ठिकाणी हरवलेला आहे आणि अशा प्रकारे हा दिग्विजयी याला चैतन्य महाप्रभू पराभूत करून टाकलेला आहे. फार सुंदर चैतन्य महाप्रभूंचं जे आहे ना, भरपूर अशा कथा आहेत. तेव्हा आपण भाग्यशाली आहोत आणि चैतन्य महाप्रभू काय, कृष्ण प्रेम प्रदान करणारी व्यक्तिमत्व आहे. भगवान कृष्णाचं प्रेम जे आहे हे फक्त चैतन्य महाप्रभू देऊ शकतात, बलरामदादा देऊ शकतात. जे नित्यानंद प्रभू हे बलरामदादा आहेत, जे भगवंताचं जे प्रथम अवतार आहेत त्याला म्हणायचं स्वयं प्रकाशरूप बलरामदादा, बलरामदादा संकर्षण, तेच शेष, तेच बलरामदादा. यांचं कार्य काय, बलरामदादा यांचं कार्य म्हणजे कृष्णाला सुख देणं. आपल्या प्रिय श्यामसुंदराला झोपायचं असेल ते शय्या होतात, मंदिरामध्ये संपूर्ण मंदिराचं रूप हे बलरामदादाचं नित्यानंद प्रभूचं रूप आहे. सेवा जी आहे ती त्यांनीच करावी. शेष जे अनंत शेष सदैव रात्रंदिवस भगवान चैतन्य महाप्रभूंचं गुणगान करतात. जसा एखादा अलंकार असतो आपण त्याला अगदी एखाद्या पेटीमध्ये सुंदर वेष्टनामध्ये बांधून सुरक्षित ठेवतो, तसं भगवान श्रीकृष्णांच्या गुणगानांचं जे रत्न आहे ते गुपचूपरित्या केवळ बलरामदादांच्या हातामध्ये आहे, अनंत शेषाच्या हातामध्ये आहे, नित्यानंद प्रभूच्या हातामध्ये आहे. म्हणून त्यांची कृपा आपण जर मिळवली तरच आपण कृष्णप्रेम प्राप्त करू शकतो. कारण की म्हणूनच आपल्याला पाहिलेलं की प्रभुपाद म्हणतात मृदंग सदैव गुणगान करतो, पेटी गुणगान करते. हे संपूर्ण मंदिर हे बलराम दादाचं एक्सपॅन्शन आहे, नित्यानंद प्रभूचं एक्सपॅन्शन आहे. आणि सदैव राधाराणी कृष्णाला सुखी करण्यासाठी बलराम दादा रात्रंदिवस तेच कार्य करतात. त्यांचे थोरले बंधू होऊन त्यांनी भगवान कृष्णाची सेवा केलेली आहे, नित्यानंद प्रभूंनी गौरांची सेवा केलेली आहे. जसा एक सुंदर कथा सांगतो आणि कथेला विराम देतो. शंखचूड नावाचा राक्षस ज्यावेळी गोपी नृत्य गान करत होत्या, फुलपुष्प वगैरे तोडत होत्या, त्यावेळी हा राक्षस त्या ठिकाणी आला शंखचूड. आणि त्यांनी तो म्हटलं ही काय ग्वाल बाल आहेत बलरामदादा कृष्णा, डोक्याला अंकुर खोवलेले आहेत, या ठिकाणी पत्र वगैरे लावलेले आहेत, फुलांचे आणि पानांचे गुच्छ वगैरे केलेले अंगावरती, यांच्याबद्दल ह्या सुंदर मुलीला राहू नये, हे आमच्या सारख्या बरोबर पाहिजे. आणि म्हणून त्यांनी गवळीला ओढायला सुरुवात केली, धरले हातामध्ये उडीत चालले. आणि मग त्या ठिकाणी त्याला शंखचूडाचा वध केला भगवान श्रीकृष्णांनी. आणि त्याचा तो मणी आणला आणि तो मणी त्यांनी हातात घेतला आणि बलरामदादाकडे दिला. पण बलरामदादा फार हुशार आहेत, त्यांना माहिती आहे मीच आहे म्हणून तो माझ्याकडे दिला. म्हणून बलरामदादाने तो मणी घेतला आणि सरळ राधा राणीला देऊन टाकला. कारण त्यांना माहिती आहे हा मणी कृष्णाला राधा राणीला द्यायचा होता, पण माझ्यामुळे प्रॉब्लेम झाला. तेव्हा बलरामदादा सगळ्या सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी जाणणारे. म्हणून नित्यानंद प्रभू चैतन्य शेष अनंत शेष बलरामदादा ह्यांच्याशी आपलं जर सख्य चांगलं जडलं तर कृष्ण प्रेम हा पुरुषार्थ चांगल्या रीतीनं आपल्याला प्राप्त होऊ शकतो सुंदर रीतीनं. म्हणून दादाची कृपा असणं अत्यावश्यक आहे, नित्यानंद प्रभूची कृपा असणं अत्यावश्यक आहे. हरे कृष्ण.